ते याचं नाव हे का दत्ताचं नाव सिद्धार्थ असं काहीतरी नाव आहे का,
विश्वजित,
विश्वजित, विश्वजित. आता विषय असा आहे की त्याला त्याचं स्टेटमेंट बनवून घ्यायचं, त्याच्या स्टेटमेंट मध्ये गिरीश महाजनचा डायरेक्ट रोल दिसतो.
हो दिसतो.
मग त्याचं स्टेटमेंट झालं की तो ओसवाल की कोण आहे, अजून जयस्वाल की ओसवाल काहीतरी सांगितलं,
जयस्वाल नाही आपल्याकडे कोणी,
नाही एक अजून कोणीतरी नाव सांगितलं सरांनी, मग त्याचं पण घ्यायचं म्हणे.
बर,
हा हे दोघांचे जर झाले तर फिट बसत म्हणे एकदम.
हा असं ना,
हा
बर.
आणि जर 18 स्टेटमेंट जर होऊन गेले म्हणे तर मग मजा येऊन जाईल. 18 स्टेटमेंट काय असतं,
164
नाही 164 तर करायचं 18. आता BHR मध्ये यांचा जो विषय होता तर लेडीज कोण आहे तिला अटक जर केली ना तर ती स्टेटमेंट देईल म्हणे की माझ्या खोट्याचा आहे बाया.
अच्छा हो,
तर ते झालं तर मग यांना उचलता येईल म्हणे.
बरोबर, गिरीश महाजनंतर
नाही नाही आपलं निलेशन त्यांना.
हा हा इकडे,
हा
बरोबर आहे.
तर फक्त मग त्या विश्वजितचं मग स्टेटमेंट आपण करून घेऊ का मग
त्याचा, तर करून घेऊ. पण ते किरण दादाचा जो जबाब आहे ना हेमंत कुमार अमृतराव साळुंकेचा, त्याच्या जबाबात तो पॅरा विश्वजितचा कसा आहे तो पाहून जबाब तयार करून ठेवा लागेल. तो जसा तसा देईल दत्ता, काही अडचण नाही,
ते करून देत. कसं आहे आता त्या दिवशी पण सगळे हेच घेऊन आले होते बाबर,
हा ना बाबर. तर तो किरण दादाचा जबाबाचा जो पॅरा दत्ताच्या संदर्भातला आहे ना, तो जर घेतला, तो जर मिळाला काय दिलेला आहे त्याच्यावर स्टेटमेंट जर तयार करून ठेवलं तू आणि त्यांनी,
बरोबर,
एकच पानाचं स्टेटमेंट होईल त्याचा, खूप मोठं नाही होणार.
चालेल चालेल. त्यांचं म्हणणं ते झालं ना की इंटरलिंक आहे म्हणे सगळं.
हो मग दत्ताचं ते घेतलं, दत्ताला तर दत्ताचं 4 दिवस थांबेल आपला, आपला मित्र आहे.
बस मग त्याचं घेतल्यावर एक जयस्वाल की ओसवाल काहीतरी नाव सांगितलं.
जयस्वाल तर आपल्या माहितीमुळे कोणी
नाही, नाव लक्षात नाही येते. मग मला काहीतरी वेगळं नाव सांगितलं असेल त्याचं घ्यायचं म्हणे.
चालेल ना. मग एक भैया आहे कुवारखेड्याचा, एक भोई शिवदे, एक प्रश्न
नाही. मीटिंगच्या वेळेस, मीटिंगच्या वेळेस होत म्हणे,
मीटिंगच्या वेळेस होता. हा तो याचा येतो माणूस आपला
गिरीश महाजन
नाही 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 आपला जामनेरचा येतो.
हा ते जयस्वाल की ओसा असं काहीतरी वेगळं नाव आहे.
अच्छा जयस्वाल का.
हा बर 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 राईट. त्याच घेऊन टाकायचं म्हणे.
तो वेगळा आहे, तो आपल्याशी रिलेटेड नाही, पण तो तिथे होता असं.
हा.